नमस्कार मित्रांनो, मोबाईल आणि करता मी योगेश आणि आमचा आजचा विषय आहे पक्ष विपक्षामध्ये सत्तेत असल्यांचे इशाऱ्यावर तपासणी यंत्रणांना कोणत्याही अधिकाराखाली काम करता येते का। भारतातील पोलीस यंत्रणा ही अंग्रेजाची देण आहे, पण त्यानंतर निर्माण झालेल्या यंत्रणा आणि संस्था इथल्या गरजेना अनुसार निर्माण झाला। या सर्वांचे काम गुन्हे थांबवणे आणि गुन्हेगारांना पकडून कायद्यासाठी सोपवणे उभे करणे होते। त्यांच्या मागे हे हेतू निर्माण करण्याचे देशाच्या हितेचे होते। जनतेच्या कर भरण्याच्या पेक्षा असा अन्य वेळ काय। आज आमच्यासोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश निमजे सर जुळलेले आहे। सर, मोबाईलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। सर
नमस्कार। योगी भाई, खूप खूप धन्यवाद आपले।
सर, लोकशाहीत सरकारकडून विरोधांचा आवाज बंद करण्यास तापसी जो यंत्रणा आहे त्याची योग्यता कशी पाहता सर?
हे बघा, ज्या एजन्सीज आहे ईडी सीबीआय वगैरे, ह्या आहे गुन्हेगारावर आणि गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी। ज्यांनी अवैध प्रकारे जो पैसा जमवलेला आहे, धनसंपत्ती जमा केलेली आहे भ्रष्टाचारामधून किंवा अवैध मार्गाने, त्यांचा शोध घेणे आणि त्यांना त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सजा देणे हे यांचं काम आहे प्रमुख। पण आता जे सत्ताधारी सध्याचे जे नेते आहे, नेते मंडळी आहे किंवा जे सत्तेत बसलेले पुढारी आहे किंवा जो पक्ष आहे सत्तेमध्ये असलेला, ते फक्त ह्या यंत्रणेचा वापर आपल्या विरोधी पक्षावरच करून राहिलेले आहे हे एकदम चुकीचं आहे। हा मार्गच चुकीचा आहे, कारण हा एक कट आहे, विरोधी पक्षांना संपवण्याचा कट आहे। आणि बघा ना तुम्ही, आता ज्यांच्यावर आरोप सिद्ध होऊन नाही राहिले ते सुद्धा आता जेलमध्ये तुम्हाला दिसतील। तर आणि कुठल्याही नेत्याला 5-5, 10-10, 15-15 तास त्याची चौकशी करणे, त्यामध्ये काही आढळत नाही, पण हे एक मानसिक त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि यांना विपक्ष पूर्णपणे इथून साफ करायचं आहे। हे कटकार असे नेते चालू आहे, त्यांच्या मागचा हेतू काय आहे तर ते आता सध्या तरी हळूहळू आता लोकांना समजायला येऊन राहिलं आहे।
सर, लोकशाहीमध्ये सत्तेत असलेल्या इशाऱ्यांवर काम करतात तपासणी यंत्रामध्ये, तर तुमचे काय मत आहे सर याच्यावर?
काय प्रश्न होता सर?
सर, लोकशाहीत सत्तेमध्ये असलेले यांच्या इशाऱ्यावर काम करते तपासणी यंत्र होऊन राहिलेलं आहे, त्याच्यावर तुमचं मत काय आहे?
हे लोकशाहीला एकदम घातक आहे आणि लोकशाहीला हे संपवण्याचं, पूर्णपणे संपवण्याचा, संविधानाला नष्ट करण्याचं हे यांचं कटकारस्थान आहे। त्यासाठीच आता विपक्षामध्ये, एकच विपक्ष नाही, सगळे विपक्षामध्ये जेवढे पक्ष, जेवढे पार्ट्या आहेत त्या सर्वांवरच हे ईडी सीबीआयचे छापे मारून राहिलेले आहे आणि बरेच नेते, ते मग कुठल्याही पक्षाचे, आता तुरुंगामध्ये आहेत हे तर स्पष्ट आहेच। म्हणजे यांचा पूर्ण हिंदू राष्ट्र बनवून पूर्ण ह्या देशावर कब्जा करायचा हे त्या मागचा हेतू आता दिसून राहिलेला आहे आणि त्याच मार्गाने हे बीजेपी किंवा आरएसएस संघ हे त्या दिशेने यांची वाटचाल सुरू आहे। पण आता जनतेच्या लक्षात येऊन राहिलं, विपक्षांच्या लक्षात येऊन राहिलं, ते आता आक्रमक भूमिकेमध्ये आहेत आणि जनतेच्या सुद्धा लक्षात येऊन राहिलं। बघा तुम्ही, आता 14 खोटं बोलून जुमलेबाजी करून मोदीजी आता सत्तेवर आले, 2014 अच्छे दिन आने वाले आहे, म्हणजे जेव्हा हे सत्तेवर येतील आणि आपण आपल्या घरचं दार उघडलं की अच्छे दिन आतमध्ये शिरतील असं ते चित्र होतं। पण आता तुम्ही 9-9.5 वर्ष झालेले आहे, आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या जीवनात असा कुठलाही बदल आलेला नाही। पण 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येणार होते, 2 करोड नोकऱ्या प्रत्येक वर्षाला मिळणार होत्या, शेतकऱ्यांचे ते भाव 1.5 पट वाढणार होते, यामध्ये काहीच नाही झालं। वरतून महागाई वाढलेली आहे प्रचंड प्रमाणात, बेरोजगार जे युवा आहेत त्यांना रोजगार मिळाला नाही आणि ज्यांचा जो रोजगार होता ते तोही सुद्धा नष्ट करण्याचं काम बीजेपी सरकारने केलेलं आहे. सरकारी क्षेत्रातल्या नोकऱ्या बंद झालेल्या आहेत. आता महाराष्ट्रामध्ये MPSC पूर्णपणे साफ करण्याचा ज्यांचा कट सुरू आहे. कंत्राटी दराने नोकऱ्या देण्याचा देणं इथं सुरू झालेलं आहे. पोलीस भरती सुद्धा आता कंत्राटी दराने ते करणार आहे. म्हणजे हे सगळं सुरू आहे. सगळ्या याचं खासगीकरण करून ह्या देशावर आपलं कायम स्वरूपी कसं आपल्याला राज करता येईल ह्या प्रकारे पूर्ण हुकुमशाही इथे लादण्याचा ते प्रयत्न करून राहिलेले आहे. हे चित्र सगळं डोळ्यासमोर आहेत.
जी सर. सर, लोकशाही जनतेच्या नेतृत्वाखाली सरकार जनतेसाठी जनतेने निवडणूक दिलेली असते, पण सध्या वर्तमान परिवेशात कसे पाहत असत?
बघा, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश हा संविधानाप्रमाणे चालत आहे. आपण कसं राहिलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे हे सगळं संविधानाप्रमाणे चालत आलेलं आहे. आणि आपण सगळ्यात मोठा जो ग्रंथ आहे आपल्या देशाचा तो आहे संविधान. आणि तोच संकटात सध्या आणण्याचा प्रयत्न आता हे जे मौजूदा सरकार आहे BJP हे करून राहिलेले आहे. रोज नवीन नवीन कायदे तुम्ही तिथे अमेंडमेंट करून आणून राहिलेले आहे. जुने जे कायदे आहे ते हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून हा संविधानाला हटवण्याचा यांचा प्रयत्न आहे, हा डाव आहे. हे आपल्याला इथल्या नागरिकांना हा 140 करोड जनतेवर आघात आहे येणाऱ्या दिवसामध्ये. म्हणून माझं असं मत आहे की सगळ्या लोकांनी आता शेतकरी असो, युवा असो, तो बेरोजगार असो, विद्यार्थी असो, कोणी असो, महिला असो, यांनी आता जागरूक होऊन तार्किक दृष्टीने विचार करून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही आता सामोरची वाटचाल केली पाहिजे. आणि ह्या जे मौजूदा सरकार आहे याला पूर्णपणे विरोध करण्याची आता गरज आहे. पण आता सगळेच तुम्हाला सडकेवर दिसून राहिले. प्रत्येक ठिकाणी आंदोलन सुरू आहे, जाळपोळ सुरू आहे. इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन उग्र होऊन गेलं आहे. म्हणजे सगळ्याचा हा प्रश्न आहे. तर हा ह्या प्रश्नाची उत्तर जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष लोकांचा सुरू राहणार आहे.
जी सर. सर, देशातील 140 कोटी जनता करावर अवलंबून आहेत, त्यांची खरी उपयोगिता तुम्हाला किती दिसते सर?
बघा, आता प्रत्येक व्यक्ती आपल्या देशाचा हा टॅक्सच्या रूपाने सरकारच्या खजिन्यामध्ये पैसा जमा करतो. आणि सरकारचं काम आहे की जे गरजू आहे, जे दुर्लक्षित आहे, त्यापर्यंत ह्या योजना पोहोचवायच्या आणि त्यांना त्याचा लाभ द्यायचा. पण आता तुम्ही बघून राहिले की 2014 नंतर मोदीजींच्या रहनसहन मध्ये त्यांचं स्वतःच बघा, त्यांची लाईफस्टाईल एकदम बदलून गेलेली आहे. रोजचे 4 ड्रेस, लाखो रुपयाचे परिधान करणं आणि एक राजासारखं त्यांचं ते थाटाबाटामध्ये राहणं, 15-15, 20-20 करोड रुपयाच्या गाड्यामध्ये फिरणं आणि 8,000 करोडचा त्यांनी हवाई जहाज स्वतःसाठी तयार करून घेतलेला आहे. असं लक्झरी जीवन जगून राहिले. आणि तो माणूस म्हणतो मी फकीर आहे. फकीर माणूस जर असं लक्झरी जीवन जगत आहे तर मग काय, म्हणजे कुठले शब्द वापरला आणि फकीर कोणाला समजायचं, हा एक इथे प्रश्न तयार झालेला आहे. तुम्ही बघा. आणि आता मोजक्या लोकांना इथली धनसंपत्ती पूर्ण ते सोपवण्याचा, म्हणजे देशच सोपवण्याचा यांचा प्रयत्न आहे. अडाणी हा व्यक्ती 2014 पूर्वी त्या अंक तालिकेमध्ये बिझनेसच्या किती मागे होता आणि आता तो पहिल्या क्रमांकावर सुद्धा मोदीजींच्या कृपेने पोहोचून गेला. आता त्यांचे ते पितळ उघडा पडून राहिलं. त्यांनी काय घोळ केला, किती भ्रष्टाचार केला, मोदीजींनी कशी अडाणीला मदत केली आहे हे सगळं आता चित्र दिसून राहिलं आहे. राहुल गांधीने बरंच एक्सपोज करण्याचा यांना प्रयत्न केला, तर तो बोलायला गेला सदनमध्ये तर त्यांचे माईक बंद आणि त्यांच्यावर कारवाई केली, कोर्ट कारवाई त्यांच्यावर केली. त्यांच्यावर तर 8 वर्षासाठी बंदी सुद्धा आणली होती. पण आपल्याकडे कायदा कानून व्यवस्था आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांना राहत दिली आणि ते पुन्हा म्हणजे बघा, तुम्ही विरोधात बोलेल, जो विरोधात बोलेल तो आतमध्ये जाईल असं चित्र जवळपास हे तयार झालेलं आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि आपलं लोकतंत्र लोकशाही आता पूर्णपणे संकटात आहे.
तर आजच्या ज्या वातावरण जो गुहेरात असेल आहे त्यासाठी रोखण्यासाठी निर्माण झालेल्या संकटांना त्या काळात कसा पाहता सर?
काय म्हटलं सर?
सर वर्तमान जो परिवेश आहे जो सत्तेमध्ये आहे त्याची रोकथाम करिता काय प्रयत्न होते पाहत असतात?
आता यावर रोकथाम करण्यासाठी जनतेला त्याचा जागृत व्हायला लागेल, जनतेला एज्युकेट व्हायला लागेल, त्यांना त्यांचे अधिकार हे समजून घ्यावं लागेल. कारण की कोणीच त्यांना ब्युरोक्रेट्स असो किंवा नेते मंडळी असो हे त्यांना यापासून दुर्लक्षित करण्याचा त्यांचा कट आहे. आणि बघा, तुम्ही शिक्षणापासून सुद्धा वंचित करण्याचा यांचा आता कट हा दिसून आलेला आहे. सरकारी शाळा जवळपास पूर्णपणे बंद करून राहिले आणि खाजगी शाळेमध्ये एवढा प्रचंड अमा पैसा देऊन मुलांना शिकवायला लागत आहे. तर आता जनतेने जागृत होऊन देश वाचवण्याची जबाबदारी आता 140 करोड जनतेवर आलेली आहे. नेते मंडळी आपल्याच मताचा वापर कसा करून राहिले आणि हे स्वतःसाठी आपल्या मताचा वापर करून राहिले, जनतेची समृद्धी सोडून स्वतःची समृद्धी कशी होईल याकडे त्यांचं लक्ष आहे. बघा ना, ज्या उमेदवाराकडे पूर्वी काहीच नव्हतं त्या तो उमेदवार निवडून आल्यानंतर प्रचंड करोडो 100 करोड 200 करोड अशी प्रॉपर्टी कुठून येते? आणि आता सध्या लोकशाहीला हे घातक आहे, सत्तेतून पैसा आणि पैसेतून सत्तेतून पैसा आणि पैशामधून सत्ता हे असं समीकरण तयार झालेलं आहे. बघा ना, आता महाराष्ट्रामध्ये जे सरकार निवडून आले, 5 वेळा घटनाक्रम झाला, सरकार बदलली, दुसरी सरकार आली, तर हे कशा आणि मध्ये तुम्ही एक पाहाल असेल की 50 करोड घेऊ घेऊ एक एक आमदार विकला गेला. हा पैसा जनतेचा आहे, एवढे 50 करोड रुपये खर्च करून तुम्ही आमदार विकत घेऊन राहिले, हे संस्कृती चुकीची आहे, लोकशाहीला फार घातक आहे.
हे होते आज आमच्या सोबत नरेश निमजे सर, ज्यांनी लोकतंत्रासाठी सरकारकडून विरोधांचा आवाज बंद करणे तपास यंत्रणांना किती पण योग्य वाटते ह्या विषयावर आपली प्रतिक्रिया मोबाईल वाणीसोबत सोपवली. नरेश सर मोबाईल समय दिला त्याच्याबद्दल लगेच आभार सर.
धन्यवाद सर.
योगेश हिंगवाडा वाल्यांचा पदोस योगेश धन्यवाद.